नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां की तांचे सरकार शेतकारांच्या जिणेंत महत्वपूर्ण बदल घडोवन हाडपाक वचनबद्ध आसा. मंत्रीमंडळ बसके उपरांत काल नवी दिल्लींत प्रसार माध्यमांक म्हायती दितना प्रसार आनी म्हायती मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें की शुभांशू शुक्लाच्या अंतरिक्ष मिशनान भारताक स्वताचें अंतरिक्ष केंद्र जावपाक प्रेरणा दिल्या. केंद्रीय समाजीक न्याय आनी सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हांणी म्हणला की एनडीए सरकार देशांतल्या प्रत्येक व्यक्तीक एकता आनी समानतेन न्याय दिवपाचे प्रयत्न करता. जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांणी नवी दिल्लीत आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू आनी तेलंगणाचे मुखेलमंत्री ए रेवंत रेड्डी हांची भेट घेवन ह्या दोनूय राज्यांमदीं चालू आशिल्ल्या उदका संबंधीत समस्यांचेर चर्चा केली. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलें की तांचे सरकार शेतकारांच्या जिणेंत महत्वपूर्ण बदल घडोवन हाडपाक वचनबद्ध आसा. सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी मंत्रीमंडळान मंजूर केल्ले प्रधानमंत्री धनधान्य कृषी येवजण ह्या दिशेन एक पावल आसा, जाका लागून कृषी क्षेत्रांत फाटी पडिल्ल्या जिल्ह्यांत फक्त पीक उत्पादनच वाडचें ना, तर शेतकारांचें उत्पादनय वाडटलें. शेतकारांच्या जिवितांत महत्वाचो बदल घडोवन हाडपाक सरकार कटिबद्ध आसा आनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी येवजण हे त्या ध्येयाकडेन आनीक एक महत्वाचें पावल आसा. एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें की हाका लागून शेतकी मळार फाटी उरिल्ल्या जिल्ल्यांनी पिकाचें उत्पादन वाडटलेंच, पूण आमच्या अन्न पुरवणदारांचें उत्पादनय वाडटलें. केंद्रीय मंत्रीमंडळान 2025-26 मेरेन 100 जिल्ह्यांक आसपाव करपा खातीर 6 वर्सां खातीर प्रधानमंत्री धनधान्य कृषी येवजणेक मान्यताय दिल्या. ही येवजण निती आयोगाच्या आकांक्षी जिल्हो कार्यावळींतल्यान प्रेरणा घेता, जी फकत शेतकी आनी संबंधित क्षेत्राचेर लक्ष केंद्रीत करपी पयली येवजण आसा. शेतकी उत्पादकता वाडोवप, पिकांत विविधताय वाडोवप आनी शाश्वत शेतकी पद्दत आपणावप, पंचायत पातळीचेर कापणी उपरांत साठो वाडोवप, शिपणावळ सुविधा सुदारप आनी दीर्घकाळ आनी अल्पकाळ पतपुरवठ्याची उपलब्धताय सुविधा करप हो हे येवजणेचो हेत आसा, अशें अधिकृत निवेदनान म्हणलां. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह आयज जयपुराक भेट दितले आनी जयपूर लागसारच्या दादिया गांवान आयोजित केल्ल्या सहकारी आनी रोजगार महोत्सवान वांटो घेतले. ह्या वेळार सरकारी नोकरी मेळिल्ल्या नव्यान वेचिल्ल्या 8,000 उमेदवारांकूय नेमणूक पत्रां भेटयतले. मंत्रीमंडळ बसके उपरांत काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें की शुभांशू शुक्लांच्या अंतरिक्ष मिशनान भारताक स्वताचें अंतरिक्ष केंद्र जावपाक प्रेरणा दिल्या. ह्या अभ्यासावरवीं मनशाच्या अंतरिक्ष उड्डाण आनी विज्ञानाची समजूत खोलायेन जातली आनी भारताच्या फुडल्या मिशना खातीर आदार मेळटलो, अशें तांणी मुखार सांगलें.
युनियन कॅबिनेट ने स्पेस के बहुत बड़े अचीवमेंट पर एक प्रस्ताव पारित किया है. आईएसएस से ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला की वापसी पर मंत्रिमंडल ने एक बड़ा संकल्प पारित किया है. आज मंत्रिमंडल कई महत्वपूर्ण विषयों के साथ देश की एक महान उपलब्धि से जुड़ी देश की भावना को अभिव्यक्त कर रही है. 15 जुलाई को भारत की अनंत आकांक्षाओं का प्रतिनिधित्व करते हुए ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला अंतरिक्ष यात्रा से सकुशल धरती पर लौटे हैं. ये समूचे देश के लिए गर्व, गौरव और उल्लास का अवसर है. आज मंत्रिमंडल देश के साथ मिलकर ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला के सफलतापूर्वक पृथ्वी पर लौटने का अभिनंदन करता है.
जलशक्ति मंत्री सी आर पाटील हांणी नवी दिल्लीत आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी तेलंगणाचे मुखेलमंत्री ए रेवंत रेड्डी हांची भेट घेवन दोन्ही राज्यांमदीं चालू आशिल्ल्या उदका संबंधित समस्यांचेर चर्चा केली. बसकेत उदक व्यवस्थापनाकडेन संबंधित प्रमुख मुद्द्यांचेर चर्चा जाली. कृष्णा खोऱ्यांतले उदकाच्या प्रवाहाचे रियल टायम मॉनिटरिंग करपाक टेलिमेट्री उपकरणां बसोवपाचेर दोनूय राज्यांनी मान्यताय दिली. श्रीशैलम धरणाच्या संरक्षणा खातीर तांणी समस्या सोडोवपाक बेगोबेग उपाययोजना करप हाचेरय सहमती दर्शायली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
कॉमन सर्वीस सेंटर्स कामगारांच्या प्रयत्नांचेर आणि कामगिरीचेर उजवाड घालताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणले की देशभरांतल्या ग्रामीण उद्योजकांनी डिजिटल इंडियाचे फायदे प्रत्येक नागरिका मेरेन पावून एक उल्लेखनीय उदाहरण दवरला. तांणी सांगले की सीएससी देशांत 90% गावां मेरेन पावला. तांणी अधोरेखित केले की UPI पेमेंट्सान व्हिसा वेव्हारांक फाटी घाला. मंत्री वैष्णव हांणी सगळ्या नागरिकांक IRCTC सेवा दिवपाक सुरवात करपाचे आवाहन केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रगिज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी घोषणा केली की देशांतल्या 1,000,000 नागरिकांक कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण मोफत दितले आणि ग्रामीण पातळीवेल्या उद्योजकांक प्राधान्य दितले. डिजिटल इंडियाच्या 10 वर्षांच्या निमतान नवी दिल्लीत यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरात आयोजित CSE दीस ह्या कार्यक्रमात मंत्री वैष्णव हांणी ही घोषणा केली. देशभरांत परिवर्तनकारी डिजिटल सक्षमीकरणाच्या दशकाचे हे वर्ष असा. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान हांणी सांगला की भारतीय सशस्त्र दलांनी हालीच्या ऑपरेशन सिंदुरा वेळार पाकिस्तानात वापरिल्ले ड्रोन आणि लिपिल्ले झुजा खातीर यशस्वीरित्या निष्क्रिय केल्या. जनरल चौहान हांणी म्हणले की पाकिस्तानाच्या ड्रोनान भारतीय लष्करी वा नागरी मुळाव्या सुविधांक कसलेच नुकसान करू ना. जनरल चौहान हांणी नवी दिल्लीत हवाई वाहन आणि काउंटर US स्वदेशीकरण ह्या विषयावेल्या कार्यशाळेक मार्गदर्शन केले. तांणी संरक्षण प्रणाली विकसित करपाक भारतान स्वावलंबी जावपाचे आवाहन केले.
Operation Sindoor has showed us as to why internationally developed counter-UAS systems built for our terrain and our needs are crucial. We cannot rely on imported niche technology that are crucial for our offensive and defensive missions. We must invent and build, safeguard ourselves. Dependence on foreign technologies weakens our preparedness, limits our ability to scale up production, results in shortfall of critical spares for sustenance and round-the-clock availability.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 75 वर्षाच्या निमतान भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अन्वेषा 2.0 ह्या नावान एक प्रश्नमंजुषा सर्त आयोजित केल्या. ही कार्यावळ 18 जुलय गोयातल्या महाविद्यालयान आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांखातीर आयोजित केल्या. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हांणी म्हणला की NDA सरकार देशांतल्या प्रत्येक व्यक्तीक एकता आणि समानतेन न्याय दिवपाचो यत्न करता. आठवले हांणी जयपुरात पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या कामगिरीची याद करून दिली. तांणी म्हणले की सरकार वंचित आणि दुर्बल घटकांच्या भुरग्यांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करता. केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत भाषेच्या नावाखाला जावपी गैरव्यवहाराक विरोध केला. हाचेर कसलेच राजकारण जावचे न्हय हे तांणी मुखार सांगले. आठवले हांणी म्हणले की संविधान ही लोकशाहीची सगळ्यांत व्हड ताकद असा. कोल्हापुरांतल्या जनधर्मीक ट्रस्टान 3 दशकांवयर अधिक काळ ताब्यांत घेतिल्ल्या महादेवी उर्फ माधुरी नावाच्या मादी हत्तीची गुजरातांतल्या जामनगरांतल्या खाशेल्या हत्ती पुनर्वसन केंद्रान हस्तांतरीत करपाचो निर्देश मुंबई उच्च न्यायालयान दिला. हत्तीक दर्जेदार जिणेचो हक्क मनशाच्या धर्मीक विधी खातीर वापरपाच्या हक्कापरस चड असा असे न्यायालयान नमूद केले. धर्मीक परंपरेच्या नावान हत्तीचो व्यवसायिक शोषण करता असो आरोप पेटा ह्या NGO केला. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान मरण आयिल्ल्या व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय करून आधार डेटाबेसाची अचूकता आणि अखंडता राखपाक सक्रिय उपाययोजना केल्यात. या उपाययोजना अंतर्गत UIDAN भारताच्या रजिस्ट्रर जनरलाकडेन सहकार्य करून आधार निष्क्रिय करपाक 1.55 कोटी मृत्यू नोंदणी मेळल्यात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत केरळ, माही आणि दक्षिण कर्नाटकात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातही आज व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा. बायला क्रिकेटान साऊथहॅम्प्टनात झाल्या 3 सामान्य मालिकेतल्या पहिल्या 1 दिसाच्या खेळात इंग्लंडान भारता मुखार 259 धावण्यांचं लक्ष दवरला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला की तांचे सरकार शेतकऱ्यांच्या जिणेंत महत्वपूर्ण बदल घडोवन हाडपाक वचनबद्ध असा. मंत्रिमंडळ बसके उपरांत काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला की शुभांशू शुक्लाच्या अंतरिक्ष मिशनान भारताक स्वतःचे अंतरिक्ष केंद्र जावपाक प्रेरणा दिल्या. केंद्रीय समाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हांनी म्हणला की एनडीए सरकार देशांतल्या प्रत्येक व्यक्तीक एकता आणि समानतेन न्याय दिवपाचे प्रयत्न करता. जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांनी नवी दिल्लीत आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुखेलमंत्री ए रेवंत रेड्डी हांची भेट घेऊन दोन्ही राज्यांमध्ये चालू आशिल्या उदका संबंधित समस्यांची चर्चा केली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.